Dekes. तर आजच्या श्रीमद भागवतम वर्गामध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. तर श्रीमद भागवतम मधील हा जो प्रसंग आहे तो परशुराम अवतार. तर या प्रसंगामध्ये आता परशुरामांचं अवतरण झालेलं आहे आणि आता पुढे त्यांच्या काही लीला याच्याविषयी चर्चा होणार आहे. तर परशुराम हे भगवंतांचे जे दशावतार आहेत त्याच्यामधून सहावे अवतार आहेत आणि दुष्टांचं दमन करण्यासाठी त्यांचं काय झालेलं आहे, अवतरण झालेलं आहे. भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत परशुराम. तर पुढं आपण पाहू की कशा प्रकारे क्षत्रिय जे समाजामध्ये ज्यांनी उत्पात माजवला तर अशा क्षत्रियांचं त्यांनी कशा प्रकारे संहार केला. प्रचंड प्रमाणामध्ये क्षत्रियांचा त्यांनी काय केलं, संहार केला. तर ते पुढं प्रसंग जो आहे तो येणार आहे आणि त्या संहाराची जी पार्श्वभूमी आहे तर तो प्रसंग आता सध्या चालू आहे. केव्हापासून त्यांनी संहार करण्यासाठी सुरुवात केली की ज्यावेळी क्षत्रिय जे भौतिक ऐश्वर्याने अतिशय मदोन्मत्त होतील त्यावेळी जेव्हा ते अशा प्रकारे पापकर्म करतील त्यावेळेस मग क्षत्रियांचं संहाराचं कार्य जे आहे ते परशुरामाने काय केलं, आरंभ केलं आणि तो प्रसंग या ठिकाणी चालू आहे. तर या प्रसंगामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे त्याची सविस्तर चर्चा तर आपण नाही करणार या ठिकाणी. परंतु भृगुपुत्र जे आहे जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्या पोटी परशुराम जे आहे हे काय झालेले, प्रकट झाले आहेत. आणि हे जे परशुराम आहे तर हे भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत. आणि हे जेव्हा आता ही जी पाठीमागील जी लीला आहे तर याच्यामध्ये आपण पाहत आहे की जमदग्नी यांच्याकडे कामधेनू गाय आहे. जी गाय सगळ्या काही इच्छा पूर्ण करून देणारे आहे. आणि या ठिकाणी जेव्हा कार्तवीर्यार्जुन जे आहे या ठिकाणी जेव्हा जमदग्नींच्या ऋषी यांच्या आश्रममध्ये येतात तेव्हा ऋषी जे आहेत वैदिक संस्कृतीप्रमाणे ते सगळं काही राजाचं यथोचित स्वागत जे आहे, सत्कार आहे, सगळं काही करतात. त्यांना भोजन वगैरे सगळं काही देतात. असं सगळं केल्यानंतर जो कार्तवीर्यार्जुन आहे जो आपल्या भौतिक ऐश्वर्याने अतिशय मदोन्मत्त झालेला होता तर तो कार्तवीर्यार्जुन जो आहे तो कोणत्याही प्रकारे ऋषींची सेवेची त्याचा कोणत्या म्हणजे हे करत नाहीये, आदर करत नाहीये. आणि कृतज्ञपणे तो काय करत आहे की या ठिकाणी या श्लोकामध्ये वर्णन आहे त्याप्रमाणे की ऋषींची पशी असणारी जी कामधेनू जी गाय आहे त्या गायीलाच तो घेऊन जात आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की आपण सगळ्या चर्चा याविषयी सविस्तर आपण चर्चा नाही करणार पण मुख्य यातून शिकवणी जे आहेत तर ह्या घेण्यासाठी भरपूर काय या अध्यायामधून आहेत, या चरित्रामधून परशुरामांच्या या अध्यायामधून. तर श्रीमद भागवतम जे आहे तर अशा प्रकारे आपल्याला ज्ञान देतं, तत्वज्ञान देतं, शिकवण देतं, कथा देतं. सगळ्या काही गोष्टी श्रीमद भागवतम जे आहे त्यामधून आपल्याला प्रदान केलेल्या आहेत. याच्याद्वारे आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कशाप्रकारे कार्य केलं पाहिजे हे सगळं काही शिकवण जे आहे श्रीमद भागवतातून या वैदिक ग्रंथामधून आपल्याला प्राप्त होते. परंतु आज समाजामध्ये अशा प्रकारे वैदिक शास्त्रांचा अव्हेर समाजामध्ये होत आहे किंवा जे वैदिक सिद्धांत आहे याची अवहेलना होत असल्यामुळं लोक जे आहेत ह्या वैदिक शास्त्रापासून काय होत आहेत, लांब जात आहेत, ते अभागी ठरत आहेत की या शास्त्राचा ते आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेऊ शकत नाहीयेत. तर याच्यातूनच आपण या कथेतून कार्तवीर्यार्जुनाच्याच या एकाच ह्याच्यातून आपण किती शिकवून घेऊ शकतो आपण बघू शकतो. तर कार्तवीर्यार्जुन जो आहे तो त्यानं काय केली होती, तपस्या केली होती आणि तपस्या केल्यामुळे त्याला भौतिक ऐश्वर इतकं प्राप्त झालेलं होतं. त्या भौतिक ऐश्वर्यानं तो काय झालेला होता, मदोन्मत झालेला होता. आणि जेव्हा आपण पाहतो की जेव्हा स्वतःच्या सामर्थ्यानं अशा प्रकारे तपश्चर्या जेव्हा केली जाते तेव्हा अशा तपश्चर्या ज्या आहेत त्या व्यक्तीला काय करतात, गर्विष्ठ करतात किंवा त्याच्यामध्ये मदहांगता जे आहे, उन्मत्तपणा जो आहे त्या उत्पन्न होतो त्याच्यामुळं. जसं की आपण पाहतो की या ठिकाणी कार्तवीर्यार्जुन यांनी दत्तात्रयांची उपासना केली आणि त्यांना सिद्धी शक्ती सगळ्या काही प्राप्त झाल्या, परंतु त्याचा उपयोग जो आहे तो कशा प्रकारे दुरुपयोग या ठिकाणी केला. जसं की रावण आहे, कुंभकर्ण आहे किंवा हिरण्यकशिपु आहेत, या अनेक असुरांनी तपश्चर्या केल्या आणि ह्या तपश्चर्याचा परिणाम काय झाले की ते मदोन्मत्त झाले, त्या तपश्चर्या त्यांना भगवंताकडे घेऊन गेल्या नाहीयेत. तर अशा प्रकारे ह्या तपश्चर्यांचा काय होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. म्हणून अशा तपश्चर्येनं जे प्राप्त होतं शक्ती त्याच्यामुळे व्यक्ती मदोन्मत होऊन जातो. परंतु जी भगवंतांच्या कृपेनं जे काही ऐश्वर हे प्राप्त होईल त्यामुळे व्यक्ती जो आहे तो मदोन्मत होत नाहीये, तर तो उलट नम्र होतो आणि तो नेहमी कृतज्ञ राहतो भगवंताप्रती. जसे की सुदामा ब्राह्मण जो आहे, सुदामा ब्राह्मण यांना ऐश्वर जे आहे स्वसामर्थ्यानं प्राप्त झालं नव्हतं, ते भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना काय झालं होतं, प्राप्त झालं होतं. आणि त्याच्यामुळं सुदामा जो आहे इतकं ऐश्वर स्वर्गाहूनही अधिक ऐश्वर सुदामाला प्रदान केलं गेलं होतं. परंतु त्या ऐश्वर्यामध्ये सुद्धा सुदामा जो आहे ब्राह्मण तो गर्वीच झाला नाहीये किंवा मदमत्त झाला नाहीये त्या ऐश्वर्यानं. तर तो नेहमी कृतज्ञ राहिला की मी याच्यासाठी अपात्र होतो, परंतु भगवंतांनी कृपापूर्वक काय केलेलं आहे, मला हे प्रदान केलेलं आहे आणि म्हणून तो कृतज्ञ राहिला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकतो की असं भौतिक ऐश्वर जे आहे ते व्यक्तीला मदोन्मत करू शकतं जर भगवंतांच्या कृपेविना प्राप्त झालं असेल तर. दुसरं की या ह्याच्यामधून आणखीन एक शिकू शकतो की जसं प्रभुपाद एका भागवत वर्गामध्ये नेहमी म्हणतात की परम उत्कर्ष असहनम, प्रभुपादांचं एक हे आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपल्यापेक्षा एखाद्याकडे जास्त ऐश्वर संपत्ती असते ती सहन होत नाहीये. आणि कार्तवीर्यार्जुन तो या ठिकाणी त्याचं प्रतिनिधित्व करत आहे की कामधेनू जी गाय जी इतकं सगळं काही पुरवलं, तर कार्तवीर्यार्जुनाला वाटलं की हे आपल्यापेक्षा हा ऋषी यांच्याकडे संपत्ती ऐश्वर हे भरपूर आहे आणि ते त्याला सहन झालं नाहीये कार्तवीर्यार्जुनाला, परम उत्कर्ष असहनम. तर हे गोष्ट आणि म्हणून त्याचा परिणाम काय भोगावं लागलं ते पुढे आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं की कृतज्ञता, कृतज्ञ व्यक्ती राहतो की एखाद्यानं आपली किती एवढी सेवा केली असते परंतु त्या सेवेचं काहीही ऋण न आपल्या विचारात घेता, त्याच्याप्रती कृतज्ञ न राहता व्यक्ती जो आहे तर त्याच्याशी अशा प्रकारे प्रतिकूल व्यवहार करतो, कृतज्ञ राहतो त्यांच्याप्रती. तर ही कृतज्ञता जी आहे ती कार्तवीर्यार्जुनाच्या ह्याच्यातून एक आपल्याला दिसून येते की सगळ्या ऋषींनी इतकी सेवा केली, चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला, त्यांना भोजन खाऊ घातल्या सगळ्या सैन्यासहित, परंतु त्याला कृतज्ञता नव्हती, तो कृतज्ञ होता. आणि इतरांची संपत्ती हरण करणे, तर ही एक आपण बघू शकतो की ह्याचा परिणाम काय होतात की कामधेनू जे आहे त्याचं बलपूर्वक कार्तवीर्यार्जुन जो आहे तो अपहरण करून घेऊन जातो. म्हणजे अपहरण म्हणजे तो बलपूर्वक ऋषींची अनुमती नसताना, त्या गायीची अनुमती नसताना, ती गाय अतिशय दुःखी अवस्थेमध्ये रडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो घेऊन जात आहे. म्हणजे कार्तवीर्यार्जुन एवढा मोठा राजा परंतु त्यानं ही गाय घेतली म्हणजे काय केली, चोरी केली एक प्रकारे, बलपूर्वक ती काय केली, घेऊन गेला. जसे की आपण पाहतो की मग अशी जी आतताई, ह्याला गीतेमध्ये भगवंत आतताई म्हणतात अशा लोकांना, आणि अशा आतताईंना ठार केलं पाहिजे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. जो संपत्तीचं चोरी करतो, जो दुसऱ्याच्या परपत्नीचं अपहरण करतो, जो जमिनीचं अपहरण करतो, जो धन अपहरण करतो, अशा प्रकारे हे जे आतताई आहे ह्यांना ठारच केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर हे या ठिकाणी आपण बघतो की आतताई ठरला हा कार्तवीर्यार्जुन, आणि म्हणून त्याला काय केलं, परशुरामांच्याकडून त्याचा वध झाला, संपूर्ण सगळं काही नष्ट झालं त्याचं. तर या प्रकारे आपल्याला काही शिकवणे जे आहेत तर या संदर्भ या कथेच्या ह्याच्यातून आपल्याला प्राप्त होतात. आणि आजचा जो श्लोक आहे विशेषतः, तर याच्यामध्ये परोपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे की गायी आणि वैदिक संस्कृती काय होती. तर हे गायीचं महत्व जे आहे हे वैदिक संस्कृतीमध्ये किती आहे, की वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजे मनुष्याला जीवनयापन करायचं असेल तर यज्ञ विधीशिवाय तो जीवनयापन करू शकत नाहीये. कारण यज्ञाद्वारेच त्याला लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी प्रकृतीद्वारे, भगवंत किंवा देवीदेवताद्वारे त्यांना काय केल्या जातात, पुरविल्या जातात. आणि ह्या गोष्टी पुरवण्यासाठी यज्ञ करणं हा खूप गरजेचा आहे. आणि यज्ञासाठी सर्वात मुख्य म्हणजे त्यासाठी लागणारी सामग्री, जसे की दूध किंवा तूप आहे, अशा प्रकारे जी सामग्री यज्ञासाठी लागते ती काम गाय आहे तीच पुरवू शकते. आणि म्हणून गायीचं संरक्षण आणि वैदिक संस्कृतीचं संरक्षण जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे, ते समाजामध्ये झालं पाहिजे. आणि ते हे संस्कृतीचं संवर्धन जे होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये खूप सुंदरपणे सांगतात की सर्व लोक सुखी होऊ शकतील अशी संस्कृती पुनर्जीवित करण्यासाठी कृष्ण भावनामृत काय आहे आंदोलनाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर कृष्ण भावनामृत आंदोलनाची स्थापना केवळ कशासाठी आहे, याच्यासाठी आहे की संस्कृतीचं संवर्धन करणं, पुनर्स्थापित करणं, तर यासाठी हे केलेलं आहे. तर म्हणून आजचा दिवस आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. वैदिक संस्कृतीमध्ये जे अनेक काही उत्सव असतात तर तोच उत्सव आजच्या या दिवसामध्ये आहे. आजचा श्लोक आहे तो पण वैदिक संस्कृतीला अनुसरूनच आलेला आहे. आणि पुढे मी एक सांगणार आहे की आपण एक सेवा उपक्रम चालू करत आहे तो पण वैदिक संस्कृतीला अनुसरूनच आहे. तर त्याची एक संक्षिप्त कल्पना मी या ठिकाणी देणार आहे. तर म्हणून आजचा दिवस सगळ्या प्रकारे योग जुळून आलेला आहे. तर म्हणून या शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मी त्याची केवळ कल्पना देणार आहे. त्याचा प्रारंभ आपण नंतर कार्तिक पहिल्या दिवसापासूनच सुरुवात आपण करत आहोत. आणि त्याचा त्या सेवा उपक्रम त्याची विशालता मोठी आहे, त्याचं लॉन्चिंग नंतर आपण करणार आहोत. तर त्याची फक्त एक कल्पना फक्त या ठिकाणी मी सर्व भक्तांना देऊ इच्छित आहे, तर ती मी नंतर शेवटी सांगेन. तर आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. तर सगळ्याविषयी संक्षिप्तपणे मी थोडं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर आज मुरारी गुप्ता जे भगवंतांचे महान पार्षद यांचा तिरोभाव दिवस आहे. तर मुरारी गुप्ता यांचं फार मोठं योगदान आपल्याला आहे, कारण चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आपणाला प्राप्त झालेल्या आहेत तर त्या केवळ मुरारी गुप्ता यांच्यामुळे प्राप्त झालेल्या आहेत. कारण चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये वर्णन आहे की चैतन्य चरितामृत ग्रंथासाठी किंवा चैतन्य भागवत चैतन्य महाप्रभूंचं चरित्र लिखाण्यासाठी ज्या प्रारंभिक अवस्थेमधील महाप्रभूंच्या लीला ज्या आहेत तर त्याचं सर्व संकलन जे आहे ते मुरारी गुप्ता यांनी आपल्या जो खर्चा म्हणतात तर त्याच्यामध्ये केलेलं होतं. आणि त्याच्यामधूनच सगळ्या काही लीला चैतन्य चरितामृत चैतन्य भागवत या ग्रंथामध्ये काय केलेल्या आहेत, संकलन करण्यात आलेल्या आहेत. तर मुरारी गुप्ता यांच्यामुळं चैतन्य महाप्रभूंच्या सर्व बाल लीला ज्या आहेत तर त्या काय झालेल्या आहेत, आपणाला प्राप्त झालेल्या आहेत. तर चैतन्य हे मुरारी गुप्त जे आहे तर ते महाप्रभूंचे पार्षद, नित्य पार्षद आहेत भगवंतांचे. प्रत्येक अवतारामध्ये ते भगवंतासोबत येतात. आणि हे पूर्व अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये ते स्वतः हनुमानजी होते. आणि या अवतारामध्ये आता ते चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये मुरारी गुप्त म्हणून ते काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. तर भगवंत प्रत्येक अवतारामध्ये हे वेगवेगळं आस्वादन घेत होते, आस्वादन घेतात. तर या अवतारामध्ये चैतन्य महाप्रभूंनी विद्यारसाचं आस्वादन जे आहे चैतन्य महापुरुषच्या अवतारामध्ये भगवंतांनी घेतलेलं आहे. तर हा विद्याविलास किंवा विद्यारस आस्वादन भगवंत घेत असताना बाल नवदीपमध्ये भगवंत अनेकांना काय करायचे, पराभूत करायचे, वादविवाद करायचे. चैतन्य महाप्रभू जो कोणी भेटेल त्याला पकडायचे आणि त्याला मनाचे वादविवाद करायची आणि त्यांच्याशी वादविवाद करून त्यांना परास्त करायचे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहे ते हे करायचे आणि कधी कधी दोन गट पाडायचे, दोन गटांमध्ये वादविवाद व्हायचे, त्यांना परास्त करायचे. आणि मग महाप्रभू म्हणायचे, असा कोण आहे जो माझ्याशी वादविवाद करू शकेल, मला आव्हान देऊ शकेल असा कोण आहे. मुरारीगुप्त जे आहे ते कधी कधी भगवंतांना काय करायचे, भगवंत जे सांगायचे त्याच्याशी असहमत असायचे. आणि मग चैतन्य महाप्रभू जे आहे तर ते काय करायचे, त्यांची टिंगल करायचे आणि त्याच्यामध्ये थट्टा करीत भगवंतामध्ये भक्तामध्ये असे प्रेमाचं आदान प्रदान चालायचं. आणि मग चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांना म्हणायचे की, ते म्हणायचे की अरे वैद्य, त्यांना म्हणायचे तर तू इकडे व्याकरण शिकण्यासाठी कशाला आलेला आहे, तर तू जा आणि झाडपाला जडीबुटी गोळा कर म्हणायचे आणि रोग्यांना बरं कर. अशा प्रकारे महाप्रभू जे आहे तर त्यांची थट्टा करायचे आणि मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चालायचं आदान प्रदान, प्रेमाचं आदान प्रदान जे आहे ते चालत असायचं. मग त्याच्यामुळं मुरारीगुप्त जे आहे ते कधी कधी क्रोधित व्हायचे आणि क्रोधित कारण ते रुद्राचे अंशावतार आहे, त्यामुळे त्यांना कधी कधी क्रोध यायचा, परंतु ते निमायला बघून ते शांत राहायचे, ते क्रोध प्रकट करीत नसत. आणि मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये वादविवाद वगैरे चालायचे आणि हे झाल्यानंतर मग दोघं काय करायचे, एकमेकाचं गुणगान आहे ते करत असायचे. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय होते, प्रेमाचे आदान प्रदान संबंध होते. तर हे मुरारीगुप्त जे आहे तर त्यांना चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत हे माहीत नव्हतं. एक दिवस चैतन्य महाप्रभू जे आहे तर ते वराह रूपा अवतारांच्या एक श्लोक, त्या संबंधीचा एक श्लोक जो आहे तो ऐकतात आणि वराहाच्या आवेशामध्ये ते जातात आणि तशा आवेशामध्ये ते मुरारीगुप्तांच्या घरी जातात आणि तिथे गेल्यानंतर ते शुकर शुकर अशा प्रकारे म्हणतात. मुरारीगुप्तांना वाटते की कुठे शुकर आहे म्हणून ते शोधू लागतात त्या ठिकाणी. आणि चैतन्य महाप्रभू त्यावेळी त्या ठिकाणी जे मंदिर असतं त्या मंदिरमध्ये जातात आणि वराह रूप प्रकट करतात ते आणि आपल्या तोंडावरती ते पाण्याचं पात्र जे आहे ते धारण करतात आणि ते मुरारीगुप्तांना म्हणतात की हे मुरारी बघ, आणि मीच काय आहे तो वराह, मीच काय आहे भगवंत आहे आणि तुझा स्वामी आहे, म्हणून तू काय कर, माझी स्तुती कर. आणि मग मुरारीगुप्त जेव्हा भगवंतांना त्या रूपामध्ये पाहिलं ते अतिशय अचंबित झाले आणि ते भगवंतांची काय करू लागले, स्तुती करू लागले त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे वराहरूपचा रूपाचं दर्शन जे आहे ते भगवंतांनी त्यांना करवलं. त्याचबरोबर ज्यावेळी भगवंत महाप्रकाश लीला करत होते चैतन्य महाप्रभू, तर महाप्रकाश लीलेमध्ये अनेक भक्तांना त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार भक्तीनुसार भगवंत तशा प्रकारचे रूप जे आहे ते दाखवत होते. तर जेव्हा मुरारीगुप्तांना भगवंतांना आपलं रूप दाखवायचं होतं, त्यांच्यावर कृपा प्रदर्शित करायची होती, त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि जानकी या रूपामध्ये भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यासोबत त्यांची वानर सैन्यासह भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलं, आपलं रूप प्रकट केलं. आणि हे जेव्हा मुरारीगुप्तांना भगवंत म्हणाले की मुरारी बघ, म्हटले हे माझं रूप बघ, मी तोच भगवंत आहे, तू मला ओळखू शकला नव्हता, परंतु मी काय आहे, तोच तुझा स्वामी श्रीराम आहे आणि ही हा लक्ष्मण आहे, हा सीता आहे, त्यांची स्तुती कर, अशा प्रकारे चैतन्य महापूजांना म्हणाले. आणि मुरारीगुप्त जे आहे ते स्वाभाविक प्रभू रामचंद्रानं बघितलं, मग ते हनुमानांच्या भाववेशामध्ये आले त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे हनुमंताच्या ह्याच्यामधून ते मग भगवंतांना वंदन करू लागले, त्यांना त्यांची स्तुती करू लागले. आणि त्यानंतर भगवंत चैतन्य महाप्रभू जे आहे तर मुरारीगुप्तांना म्हणाले की मुरारी तू माग, म्हटले तुला जे काही पाहिजे तू माग, मी तुला सगळं काही देण्यासाठी तयार आहे. परंतु मुरारीगुप्त जे आहे किंवा असे भगवंतांचे शुद्ध भक्त जे आहे तर ते कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे इच्छा करत नाहीये. तर मुरारीगुप्त जे आहेत ते भगवंतांना प्रार्थना करतात. ते म्हणतात की मी जे आहे ते आपले सदैव गुणगान करीत राहील, हाच तुम्ही काय करा, मला वर प्रदान करा. आणि जेथे जेथे कोटी कोठे तुमचा जन्म होईल, तुम्ही प्रकट व्हाल, त्या ठिकाणी मी तुमची सेवा करण्यासाठी मी त्या ठिकाणी येईन. अशा प्रकारे तुम्ही मला काय करा, आशीर्वाद द्या. आणि मला जन्म जन्मांतर तुमचा दास आणि भक्तांचा संघ जो आहे तो तुम्ही मला काय करा, प्रदान करा. तर अशा प्रकारे मुरारी गुप्तांना हा वर जो आहे मागितला आणि चैतन्य महाप्रभूने तो दिला. आणि नंतर मुरारी गुप्तांच्या प्रति महाप्रभूंचं किती प्रेम की महाप्रभू सांगतात की जो कोणी वैष्णव निंदा करेल अशा भक्तांची तर त्याचा परिणाम काय. तर फार सुंदर श्लोक चैतन्य भागवत मध्ये म्हटलेला आहे की ठाकूर चैतन्य बोले शून सर्वगण सुकृत मुरारी निंदा करे जयी जन कोटी गंगा स्नाने तार नाही कनिस्तार गंगा हरे नामे तार करी व संहार. चैतन्य महाप्रभू जे आहे तर या ठिकाणी मुरारी गुप्तांना सांगताना म्हणतात की प्रभू म्हणाले की भक्तगण ऐका, जो मुरारी गुप्तांची निंदा करेल त्याने कोटी वेळा गंगा स्नान जरी केलं तरी त्याचा पापाचं क्षालन आहे ते होणार नाहीये. त्याने कोटी वेळा गंगा स्नान करू दे परंतु तरीही त्याचं पाप क्षालन होणार नाहीये. आणि गंगा हरिनामे तार करीव संहार, म्हणजे हरिनाम जे आहे भलेही तो हरिनाम जरी घेत असेल तरी सुद्धा ते हरिनाम काय करेल, त्याचा संहार करेल. तर अशा प्रकारे महाप्रभू जे आहेत ते त्यांना म्हणतात. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी म्हटले त्यांचे. तर मुरारी गुप्त ह्यांचं म्हणजे गुप्त हे नाव मग त्याचं एक हे दिलेलं आहे की अर्थ की भगवंत जे आहे चैतन्य महाप्रभू जे आहे ते मुरारी गुप्ता त्यांच्या हृदयामध्ये गुप्त रूपाने वास करतात म्हणून त्यांना मुरारी गुप्त असं हे त्यांना त्यांचं जे नाव आहे ते सार्थक अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे संक्षिप्त मध्ये हे आहे. तर आज अतिशय आणखीन दोन अतिशय महत्वपूर्ण दिवस आहेत. तर आज शरद पौर्णिमा आहे आणि कार्तिक मासाला पण आता सुरुवात होत आहे. उद्यापासून दीपदान सेवा सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी आहेत. तर त्यासंबंधी पण एक थोडक्यात, आणि आजच्या दिवशी भगवंतांची रासलीला सुद्धा झालेली आहे. भगवंतांनी रासलीला संपन्न केलेली आहे. तर अतिशय महत्वपूर्ण काही आहे तर त्याच्यावर आपण संक्षिप्तपणे आपण चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर शरद पौर्णिमा हा आजचा दिवस आहे. तर ही जी शरद पौर्णिमा आहे अश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये ही पौर्णिमा येते त्याला शरद पौर्णिमा असं म्हणतात. तर म्हणजे आजच्या दिवसापासून शरद ऋतू जो आहे तो काय होतो, प्रारंभ होतो. हा शरद ऋतू अतिशय आल्हाददायक ऋतू असं म्हटलेला आहे याच्यामध्ये. आणि आजच्या दिवसापासून म्हणजे थोडी थंडीला पण सुरुवात होते आणि गर्मी पण जास्त यामध्ये नसते आणि शरीराला मनाला प्रसन्न करणारा असा हा शरद ऋतू आहे, अतिशय प्रसन्न. श्रीमद भागवत मध्ये शरद ऋतूचं वर्णन एका अध्यायामध्ये पूर्ण केलेलं आहे. तर अतिशय सुंदर असा या ऋतू आहे. आणि या ऋतूमध्ये आजच्या दिवशी ही जी येणारी शरद पौर्णिमा आहे तर ही असं म्हटलेलं आहे की संपूर्ण वर्षातील सगळ्यात जी पौर्णिमा जी आहे पवित्र शुभ पौर्णिमा जी आहे सुंदर ती आजची पौर्णिमा याला म्हटलं गेलेलं आहे. तर ही जी शरद पौर्णिमा आजच्या दिवशी होत आहे, आजच्या थंडीला थोडी सुरुवात होते म्हणून मंदिरमध्ये आजपासून म्हणजे पंखा हा भगवंतांना हा पण वेगळ्या मंदिरमध्ये बंद केला जातो. थंडीला थोडी सुरुवात होते. आज कशी बऱ्याच जणांना जाणीव झाली आज कशी थोडी थंडी सुरुवात झाली आहे. तर शरद पौर्णिमेचा हा दिवस. तर आजच्या दिवशीला कोजागिरी पौर्णिमा असं पण म्हणतात. तर त्याचा पण एक अर्थ असं सांगितलेलं आहे की लक्ष्मी देवीचं नाव कोजागिरी हे सुद्धा लक्ष्मी देवीचं एक नाव आहे. आणि कोजागिरी म्हणजे मराठीमध्ये आपण जसं म्हणतो की लक्ष्मी देवी आजच्या दिवशी रात्री भ्रमण करते आणि तिचे कोण लक्ष्मी देवीची उपासना करतात किंवा भगवंतांचं नाम संकीर्तन करून जे जागरण करत असतात कोजागिरी म्हणजे कोण जागरण करत आहे अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे की त्यांच्यावरती काय करते लक्ष्मी देवी कृपा करते. आणि आजच्या दिवशी लक्ष्मी देवीचं काय झालेलं आहे, प्राकट्य झालेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मी पूजन हा सुद्धा साजरा केला जातो, लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसेच या पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असंही म्हटलेलं आहे, कारण शिव आणि पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचा जन्म जो आहे तो आजच्या दिवशी झालेला आहे. तर म्हणून शिवभक्तांसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि उत्साहानं साजरा करतात. तर म्हणून सुद्धा या कुमार पौर्णिमा असं सुद्धा याला एक नाव आहे. आणि रास पौर्णिमा म्हणजे भगवंतांनी रासलीला जी आहे ती आजच्या दिवशी संपन्न केली, म्हणून रास पौर्णिमा हा सुद्धा असं सुद्धा या पौर्णिमेला म्हटलं जातं. आणि आजच्या दिवशी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करण्यासाठी कौमुदे नावाचं व्रत आहे, तर काही जे आहे तर या व्रत करतात. आणि आजच्या दिवसाचा आणखीन विशेषता म्हणजे की आजच्या दिवशी चंद्र जो आहे तर त्याचं खूप महत्व आहे, कारण आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून अधिक सर्वात जवळ आजच्या दिवसामध्ये चंद्र पृथ्वीला अधिक जवळ असतो. आणि असं म्हटलेलं आहे की चंद्र जो आहे आजच्या दिवशी या पौर्णिमेला आपल्या सर्व 16 कला जो आहे त्या 16 कलांनी युक्त चंद्र हा असतो, म्हणून चंद्राचं दर्शन जे आहे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. आणि आजच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो काय करतो, पृथ्वीवरती अमृताचा वर्षाव करतो असं म्हटलेलं आहे. आणि ती जी चंद्राची किरण जेव्हा पृथ्वीवरती येतात पृथ्वीमध्ये, मग ती किरण जी काही ज्या वस्तूमध्ये ती प्रवेश करतात त्या वस्तू अमृतदायी होतात. म्हणून आपण खीर बनवून चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आहे की नाही, दूध किंवा खीर आहे चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो. आणि चंद्राचा प्रकाश जो आहे त्याच्यामध्ये सलग 3-4 तास चंद्राचा प्रकाश जेव्हा त्याच्यामध्ये प्रवेश करतो त्यामुळे ते तो जो आहे त्याचा अमृत प्रमाण प्रभाव होतो असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामुळं अनेक व्याधी सुद्धा शरीरामधील त्या पण दूर होतात, म्हणून जे बाहेरचे लोक सुद्धा आजच्या दिवसाला खूप महत्व देतात ते. आणि स्वास्थ्य म्हणजे स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण म्हटलेला आहे. आजच्या दिवशी जर चंद्राचं दर्शन जर घेतलं तर असं म्हटलेलं आहे की व्यक्तीची दृष्टी पण चांगली होते त्याच्याद्वारे. तर असे काही लाभ जे आहेत ते पण शारीरिक दृष्टीनं पण आहेत, आध्यात्मिक दृष्टीनं पण आहेत. तर भक्तांनी आपल्या अशा प्रकारे खीर किंवा दूध हे करून चंद्रप्रकाशामध्ये ठेवून तो महाप्रसाद आहे त्याचं सेवन करून आपलं शरीर चांगल्या प्रकारे भक्तीसाठी सुदृढ ठेवण्यासाठी हे करू शकतात ते. तर अशा प्रकारे ते सुद्धा त्याचे लाभ जे आहेत ते वर्णन केलेले आहे. आणि आजचा दिवस जो आहे तो रासलीला आहे, भगवंतांनी रासलीला जो आहे तो संपन्न केलेला आहे. तर रासलीलेविषयी आपण काही सविस्तर आपण चर्चा नाही करणार, परंतु याच्याविषयी संक्षिप्त मध्ये की रासलीला हा जो भगवंतांनी जी काही साजरी केली तर ही रासलीला जी आहे आज अनेक लोकांना म्हणजे रासलीलेप्रती आकर्षण आहे. भगवंतांची भक्ती करण्यामध्ये आकर्षण नाहीये, भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये रुची नाहीये, परंतु रासलीला पाहणं ऐकणं ह्याच्याविषयी लोकांना फार उत्सुकता असते. परंतु जसे की आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपण त्यासाठी योग्य नाहीये. जर व्यक्तीला जोपर्यंत कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे माहीत होत नाहीये, त्या खात्री नाहीये, श्रद्धा नाहीये, तोपर्यंत व्यक्तीनं रासलीला जी आहे ती ऐकू नये असं म्हटलेलं आहे. कारण जर त्यानं भगवंतांची त्याच्यामध्ये भगवंताप्रती पूर्ण हे नाहीये आणि त्याच्यामध्ये काम वासना विकार आहे, त्यानं जर रासलीला ऐकली तर त्याच्यामधील काम वासना जी आहे ती अधिक वाढू शकते. उलट असं म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की रास जर एखाद्याला आपली हृदयातील काम वासना जी आहे ती जर नष्ट करायची असेल तर रासलीलेचं श्रवण केलं पाहिजे. ती रासलीलेचं श्रवण ती व्यक्तीला त्याच्या हृदयातील काम वासना नष्ट करू शकते. परंतु जर आपण जर कृष्णाप्रती पूर्ण श्रद्धा नसेल, भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि आपण जर भगवंत म्हणून त्यांना मानत नसू, त्यांच्या भक्तीमध्ये संलग्न नसू, तर आपण जर रासलीला श्रवण केली तर तीच रासलीला व्यक्तीमध्ये काम वासना जी आहे ती अधिक वृद्धिंगत करू शकते. तर म्हणून रासलीलाचा हा विषय अतिशय गहन आहे, गुह्य आहे. आपल्या मोठमोठ्या आचार्यांनी सुद्धा ते योग्य असतानाही रासलीलेवरती त्यांनी कधीही चर्चा किंवा जास्त निरूपण जे आहे ते केलं नाही. कथा जे आजकाल जे बाहेर लोक जे भागवत कथाकार करतात त्याप्रमाणे, तर हे रासलीला ही भगवंतांची अतिशय गुह्य लीला आहे आणि ही साधारण व्यक्ती जो आहे तो समजू शकत नाही आणि तो मग केवळ अपराध करणार. आणि म्हणून आपण पाहतो आज समाजामध्ये की भगवंतांच्या या रासलीलेप्रती अनेक लोक आक्षेप घेतात आणि भगवंतांच्यावरती दोषारोपण ठेवतात. परंतु ही रासलीला जी आहे त्याचा गूढ मतितार्थ जो आहे तो वेगळा आहे, तर तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण त्याच्याविषयी जास्त चर्चा नाही करणार, परंतु ह्या रासलीलेमधील काही जे मुख्य ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण हे करूया. तर ही जी रासलीला भगवंतांनी आजच्या दिवशी शरद पौर्णिमेच्या रात्री प्रकट केली आपल्या उच्चतम ज्या भक्त ज्या गोपी आहेत त्या गोपींची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी भगवंतांनी काय केली होती. आजच्या दिवशी रासलीला जी आहे ती आपल्या सगळ्या भक्तांच्या इच्छा त्या भगवंतांनी पूर्ण केलेल्या होत्या. तर तोच जो रासलीलेचा आजचा दिवस आहे असं वर्णन आहे. तर वर्षातील ही सर्वात सुंदर पौर्णिमा होती आणि कमलपुष्पांचा सर्वत्र सुगंध जो आहे तो वृंदावनामध्ये पसरलेला होता. आकाशात पूर्ण चंद्र होता, त्याची लालसर प्रभा जी आहे ती संपूर्ण पृथ्वी वृंदावनामध्ये शोभायमान झालेली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये चंद्र जो आहे पूर्ण ह्यानं कलानियुक्त होऊन प्रकटलेला होता आणि भगवंत ही चंद्रवंशात प्रकट झाल्यामुळे चंद्रही त्या लीलेमध्ये सहभागी झालेला होता. आणि या प्रकारे मग त्यावेळी भगवंतांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या ज्या सर्व प्रिय गोपी आहेत या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याची भगवंतांनी इच्छा केली आणि ती इच्छा करून भगवंत जे आहेत ते यमुनेच्या तटी वंशी वटाच्या खाली जाऊन भगवंतांनी बासरीचं वादन केलं. आणि हे बासरी वादन असं म्हटलेलं आहे की भगवंतांच्या हृदयातील प्रेम जे आहे ते बासरीमध्ये आलं आणि ते बासरीमधून एका गीताच्या द्वारे ते भगवंतांच्या हृदयातील प्रेम ते संपूर्ण वातावरणात काय झालं प्रसारित झालं. तर मी सांगण्यासाठी विसरलो, हे जे मी सांगत आहे हे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचं बीटीजी मासिकामधून आर्टिकल आलं होतं. तर त्या मासिकामधून ते सगळं काही मी त्यातलं जसं वर्णन करत आहे या ठिकाणी महाराजांनी फार सुंदररित्या हे याचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंतांच्या हृदयातील प्रेम बासरीद्वारे एका गीताच्या रूपामध्ये बाहेर आलं आणि ते प्रेम संपूर्ण वृंदावनामध्ये संचार होऊन गोपींच्या कर्णरंध्रामध्ये त्यांना काय केला प्रवेश केला. आणि गोपींच्या कर्णरंध्राद्वारे गोपींच्या हृदयामध्ये त्या भगवंतांच्या प्रेमानं प्रवेश केला. आणि जसं गोपींच्या हृदयामध्ये हे बासरीच्या पंचम स्वराद्वारे प्रकटलेलं भगवत प्रेम जे आहे जेव्हा गोपींच्या हृदयामध्ये प्रवेश करत झालं त्यावेळी गोपी जे आहे त्या अस्वस्थ झाल्या आणि भगवंतांची पुकार किंवा भगवंतांच्या सेवेसाठी भगवंताकडे ओढ जी आहे त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ह्या ओढीमुळं गोपींनी त्यांची शरणागती कशा प्रकारे आहे या ठिकाणी दिसून येतं की कोणाचीही पर्वा त्यांनी केली नाहीये. असं काही गोपी म्हणजे दूध काढत होत्या, काही दुग्धपान करवित होत्या मुलांना, काही आपल्या पतींची आई वडिलांची घरातल्यांची सेवा करत होत्या, काही स्नान करत होत्या, काही अलंकार परिधान करत होत्या. परंतु हे जेव्हा स्वर त्यांच्या कानावरती पडले तर त्या ठिकाणी स्थिर राहू शकला नाही, तर त्यांनी घरदार सोडून त्या भगवंतांच्या भेटीसाठी काय केल्या धावल्या. त्या घरदाराची कुणाचीही त्यांनी पर्वा केली नाहीये. पती काय म्हणतील किंवा कोण काय म्हणेल त्यांच्या विरोधाला न जुमानता काही गोपी ज्या आहेत त्या भगवंताकडे धावल्या त्या ठिकाणी. आणि काही गोपी जाऊ शकल्या नाहीयेत कारण त्यांच्या घरच्यांनी जबरदस्ती त्यांना पकडून ठेवलं. परंतु असं म्हटलेलं आहे की वास्तविकपणे गोपी ज्या आहेत त्यांची भौतिक शरीराद्वारे त्या तिथंच होत्या, परंतु त्या आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे त्या भगवंताकडे गेल्या होत्या. म्हणजे भगवंत किती कृपाळ आहेत असं महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात की गोपींची आध्यात्मिक भौतिक शरीर जे आहे तर ते त्यांच्या घरीच होती त्या ठिकाणी, परंतु आध्यात्मिक शरीर जे आहे त्यांचे तर ते भगवंतांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी धावली आणि ते भगवंतांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि ते आल्यानंतर या सर्व गोपी जे आहेत तर जेव्हा वंशीवट या ठिकाणी भगवंतांच्या जवळ आल्या त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी भगवंत जे आहेत तर कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद देतात, तर गोपींचं वास्तविक म्हणजे हे जे प्रेम आहे तर महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात की गोपींचं प्रेम भगवंतावरती कशा प्रकारे होतं, की जसं की म्हणजे चैतन्य महाप्रभू आणि सहा गोस्वामी यांनी सुद्धा गोपींचं जे हे सर्व प्रेम जे आहे ते सर्वोच्च आणि शुद्ध स्वरूपाचं प्रेम आहे हे म्हटलेलं आहे. त्यांचं गोपींची जी अंतकरण आहे ती पूर्णपणे स्वार्थी इच्छापासून काय होती, मुक्त होती. गोपी जे आहेत ते साक्षात वैराग्य मूर्ती त्यांना असं म्हटलेलं आहे की त्यांनी भगवंतासाठी घरदार पर्व कशाचीही पर्वा न करता सर्वांचा त्याग करून ते काय केलेल्या होत्या, भगवंतांकडे आलेल्या होत्या. आणि अशा प्रकारे भर रात्री कोणत्याही प्रकारे प्रतिष्ठाची पर्वा न करता त्यांनी भगवंतांच्या आश्रयासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. तर ह्या गोपी कोण होत्या, तर त्याचं सांगितलेलं आहे की या लीलेमध्ये ज्या गोपी सहभागी झाल्या होत्या ह्या कोणीही साधारण गोपी नव्हत्या. त्यामधल्या काही गोपी ज्या आहेत त्या साक्षात भगवंतांच्या धामातून भगवत लीला करण्यासाठी या पृथ्वीतलावरती वृंदावनमध्ये प्रकट झालेल्या होत्या. तर त्या गोपी त्यांना नित्यसिद्ध गोपी असं म्हटलेलं आहे. आणि या गोपींना भगवंतांना भेटण्यासाठी कोणत्याही प्रकारे बाधा त्यांना आली नाही, त्या जाऊ शकल्या. दुसरं म्हटलेलं आहे की काही गोपी ज्या आहेत ते वेदांच्या मूर्तिमंत स्वरूप अशा काही गोपी होत्या. तर अशा गोपी यांना त्यांच्या घरच्यांनी काय केलं, थांबवलं, अडवलं. त्या प्रत्यक्ष आपल्या भौतिक शरीराद्वारे त्या जाऊ शकल्या नव्हत्या आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये प्रचंड विरह आणि वेदना जे आहे तर त्याच्यामुळं त्या भगवंतांच्या रूपावरती ध्यान करू लागल्या. पुढे म्हटलेलं आहे की ज्यांनी माधुर्य भावामध्ये भगवंतांची आराधना केलेली होती, तर माधुर्य भावात भगवंतासोबत ज्यांना लीला करायची होती अशा गोपींना वृंदावनामध्ये जन्म देण्यात आलेला होता. याच्यामध्येच आपण पाहतो की प्रभू रामचंद्रांच्या ह्याच्यामधून लीलेमधून की जे वृंदावन दंडकारण्यामधील जे काही ऋषी मुनी होते तर त्यांनी भगवंतांच्या संघाची इच्छा व्यक्त केलेली होती आणि भगवंतांनी एकपत्नी व्रतामुळे त्यांना म्हटले होते की मी पुढल्या जन्मामध्ये तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करेन. आणि म्हणून असे जे माधुर्य भावामध्ये जे होते तर त्यांच्या इच्छा भगवंतांनी पूर्ण केल्या अशा काही गोपी होत्या. आणि काही गोपी असं म्हटलेलं आहे की त्या विशुद्ध स्तरावर नव्हत्या, तर परंतु म्हणजे त्या नित्यसिद्ध नव्हत्या, विशुद्ध स्तरावरती त्या गोपी नव्हत्या. परंतु या गोपींना असं म्हटलेलं आहे की त्यांना भगवंतांना रात्री भेटता आलं नाहीये, म्हणजे प्रत्यक्ष त्या रासलीलेमध्ये जाऊ शकल्या नव्हत्या. परंतु त्यांना घरामध्ये बंदिस्त केलेलं होतं आणि त्या विरह भावामुळं त्यांच्यामध्ये जो विरह भाव जो त्या ठिकाणी प्रकट झालेला होता त्याच्यामुळे त्यांची अवस्था जणू काही मृत याच्याप्रमाणे व्यक्तीप्रमाणे त्यांची अवस्था झालेली होती. आणि अशा विरह भावामुळे असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अंतकरणातील जे काही भौतिक कल्मशांचे शेवटचे छोटे छोटे अंश देखील जे काही राहिलं होतं ते सगळं काही जळून भस्मसात झालं. आणि त्या गोपी नित्यसिद्ध गोपींच्या स्तरावरती त्या गोपी काय झाल्या, पोहोचल्या. तर अशा प्रकारे काय होत्या, ह्या गोपी होत्या. म्हणून रासलीलेचा ही जी आहे याच्यातून फार सुंदर शिकवणी आहे. तर जेव्हा मग गेले सुरुवातीला भगवंतांनी गोपींची परीक्षा घेतली, त्यांना म्हटले की तुम्ही सर्कस सोडून कसं काय आलेला आहात, तुम्ही परत जा त्या ठिकाणी. मग त्या गोपी अतिशय दुःखी झाल्या. त्यावेळीच्या गोपींचा जो भाव आहे ते म्हटले की आता आम्ही केवळ तुमच्यासाठी जीवन समर्पित केलेलं, आता दुसरं आम्ही कोणाचाही आश्रय घेणार नाहीये. त्यावेळी त्या गोपी ज्या आहेत ते फार सुंदर एक तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात की आमच्या वास्तविकपणे ते पुढे म्हणतात की शरीर जे आहे अंतकरण तुम्हीच काय आहात, सर्वांच्या हृदयामध्ये आहात, तुम्हीच सर्वांचे जीवन आहात. आणि तुम्ही जर हृदयातून अंतकरण जर सोडलं तर शरीर जे आहे ते मृत व्यक्तीप्रमाणे आहे. म्हणजे ते फार सुंदर शिकवण या ठिकाणी देतात. गोपी म्हणतात की म्हणजे जोपर्यंत व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण जे आहे, पती पत्नीमध्ये असेल, माता पितामध्ये असेल, पुत्र माता पितामध्ये, यामध्ये सुद्धा आकर्षण असेल, तर हे आकर्षण किंवा प्रेम हे कशामुळे आहे, कारण भगवंत जे आहे ते हृदयामध्ये वास करत आहे आणि म्हणून हे एकमेकांप्रतीचं प्रेम आहे. रे कृष्ण.
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण.
तर हे एकमेकांप्रतीचं प्रेम जे आहे ते कशामुळे आहे? कारण कृष्ण जे आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करत आहे. तर अशा प्रकारे त्यामुळं हे आकर्षण आहे हे गोपी त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यातून सांगून देत आहे. आणि मग भगवंतांनी त्यांची पूर्ण शरणागती हे बघून भगवंतांनी मग त्या ठिकाणी त्यांच्यासोबत रासलीला जी आहे ती केलेली आहे. तर अशा प्रकारे ही जी रासलीला जी आहे तर भगवंतांनी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत काय करू शकतात ह्याचे म्हणजे एक सर्वोच्च सीमा आहे की भगवंतांनी ती रात्र जी आहे ती ब्रह्मदेवाच्या रात्री एवढी विशाल केली. तर हे भगवंतांची काय आहे? कृपा आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्तांच्या प्रेमाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात तर ते या ठिकाणी या लीलेमधून आपल्याला दिसू शकेल. तर असा प्रतिसाद जो आहे तो कोण व्यक्ती देणार आहे दुसरा? तर म्हणून भगवंतांनी ही जी काही रासलीला केलेली आहे तर ही केवळ भगवंतांनी आपल्या शुद्ध भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. भगवंतांना त्यामध्ये कोणतीही काम भावना किंवा भगवंतामध्ये हे नव्हती. भगवंत स्वयंभोक्त आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काम भावना जे आहे भगवंतांना स्पर्शही करू शकत नाही. जर काही लोक आक्षेप घेतात की भगवंत म्हणजे कामुक होते म्हणून भगवंतांनी अशा प्रकारे असलेला केली, त्याला उत्तर म्हणून आहे की पहिले 8 वर्षाचे भगवंत होते त्या ह्याच्यामध्ये. 8 वर्षाच्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे काम वासना असू शकत नाही. जर भगवंतांमध्ये जर काम वासना जर असते म्हणून जर त्यांनी रासलीला केली असते तर केवळ एकच नाही तर भगवंतांनी अनेक वेळा रासलीला केल्या असत्या. किंवा भगवंत रासलीलेनंतर काहीच कालावधीनंतर भगवंतांनी वृंदावन सोडून निघून गेले. भगवंत ते परत कधीच आले नाही. तर भगवंत हे काय होते? पूर्णपणे हे होते, निष्काम आहे, आप्त काम आहेत भगवंत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे अशा प्रकारची भोग वासना काम वासना नाहीये जी इतर जीवामध्ये पाहायला मिळते. म्हणून ही केवळ भगवंतांनी रासलेला केवळ आपल्या शुद्ध भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच पार पाडलेली होती. तर अशा प्रकारे ही जे रासलेला आहे तर याच्यातून शिकवणी जे आहे तर त्या फार सुंदर आहेत की ही कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी गोपींनी काय केली, आपली सगळ्या प्रकारची आसक्ती त्यागून त्यांनी काय केलं, सर्व जबाबदाऱ्या आसक्ती त्यागली. परंतु जेव्हा पुन्हा त्या घरी आल्या त्यांनी पूर्वीप्रमाणेच आपल्या सगळ्या काही जबाबदाऱ्या पार पाडल्या. दुसरं महाराज म्हणतात की कृष्णांची सेवा जी आहे ती आपापसामधील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला काय करते, मदत करते. जसे गोपींनी कृष्ण सेवेसाठी त्यांनी त्यागलं परंतु जेव्हा गोपी परत आल्या असं म्हटलेलं आहे की जेव्हा घरी आल्यानंतर त्यांचं जे प्रेम होतं आपल्या पती किंवा मुलांच्या प्रती तर ते प्रेम जे आहे ते कित्येक पटीनं वृद्धिंगत झालं. तर हे झालं त्या ठिकाणी. आणि वास्तविक म्हणजे कृष्ण जे आहेत तर हेच खरे काय आहेत, भोक्ता आहेत, ही एक शिकवण जी आहे ती या रासलीलेमधून होते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहे तर ते फार सुंदर हे करतात की जर आपल्याला भगवंतावर प्रेम करायचं असेल, आपल्याला जर शरणागत व्हायचं असेल तर चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला अतिशय प्रभावी आणि सोपा मार्ग दिलेला आहे. तो म्हणजे आपण या भगवंतांचं पवित्र नामाचा जप, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचा जप म्हणजे आपले अंतकरण आणि आपलं प्रेम जे आहे ते भगवंतांच्या चरणी अर्पण करणे, अशा प्रकारे अर्थ जो आहे या महामंत्राचा महाराज या ठिकाणी सांगतात. चैतन्य महाप्रभू या प्रकारे सांगतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी शिकवणीनुसार आपण तुनादपी सुनिचेन अशा प्रकारे राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे संक्षिप्तमध्ये थोडंसं विश्लेषण याचे या विषयाचे मी केलेलं आहे या ठिकाणी. तर थोडक्यात मी 1-2-3 मिनिटात एक हे केवळ सांगून देतो की जसे की आजच्या विषयाला अनुसरून पण समाजामध्ये आपल्या संस्कृतीचा प्रसार जो आहे आणि त्याचबरोबर समाजामधील अनेक गैरसमज दूर करणं आणि कृष्ण भावनामृत प्रचार, शिल प्रभुपदांच्या पुस्तकांचं वितरण हे पूर्ण गावोगावी करण्याच्या उद्देशानं एक उपक्रम जो आहे तो आपण सुरू करीत आहोत. तर कार्तिकच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे भक्तांच्या ह्याच्यासाठी आपण हे करत आहे की या उपक्रमाची संक्षिप्त ओळख फक्त या ठिकाणी करून देत आहे. तर हा उपक्रम अशा प्रकारे आहे, तर याला भारत संस्कृती विकास असं या उपक्रमाला नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये वैदिक संस्कृतीचं जतन आणि प्रचार हा उद्देश आहे. यासोबत श्रील प्रभुपाद यांचे आध्यात्मिक ग्रंथांचं वितरण प्रचार आणि गोसेवा गोरक्षा आणि समाज प्रबोधन अभियान, तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे. तर प्रभुपादांच्या कृपेनं थोडे याचे सेवेचा आरंभ केलेला आहे. तर हा उपक्रमाच्या माध्यमातून असा विचार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुढे झालं तर भारतामध्ये या ठिकाणी, परंतु काही प्रांत सुरुवात जी आहे आपल्या निगडीच्या या ठिकाणाहून आपल्याला करायची आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी घरोघरी ग्रंथांचं वितरण आणि कृष्ण भक्ती कृष्ण नाम याचं वितरण प्रचार संकीर्तन गावोगावी करणं अशा प्रकारे हा एक उपक्रम आहे. तर हा उपक्रम आपण आरंभ करीत आहोत. तर मी भक्तांना मेसेजद्वारे ह्याची कल्पना देतच जाईन. तर सर्व भक्तांचं या सेवेमध्ये सर्वांची मदत लागणार आहे, कारण एकट्याने हे कार्य होणार नाहीये. म्हणून सर्व भक्तांना विनंती आहे की या सेवा कार्यासाठी सर्वांनी आपल्या पूर्ण शक्तीनं जर मदत केली सर्व प्रकारे, तर खूप चांगल्या प्रकारे हे आपण चैतन्य महाप्रभूंचं जे कार्य आहे ते आपण पुढे नेऊ शकतो. प्रभुपदांची इच्छा आपण पूर्ण करू शकतो. चैतन्य महाप्रभू म्हटले की पृथ्वी ते आचे तर नगराधिग्राम, त्याप्रमाणे नगराधिग्राम हे कार्य करायचं आहे. तर म्हणून सगळ्यांची मदत लागणार आहे. तर सर्व भक्तांनी यासाठी आपलं आणि अनेक सेवा आहे त्याच्यामध्ये, तर भक्त वेगवेगळ्या सेवेमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात. त्याची सर्वांना नंतर तशी कल्पना जी आहे तर आम्ही दिली जाणार आहे. तर हे संक्षिप्त परिचय या फक्त या उपक्रमाचा आजच्या दिवशी फक्त करून द्यायचा होता. कार्तिकचा पहिला दिवस जसं प्रादाप्रसाद म्हटले, उद्यापासून खरा कार्तिक सुरू होत आहे. तर त्या प्रकारे मग हा म्हणजे कार्तिकच्या प्रारंभापासून हा उपक्रमाला आपण सुरुवात करत आहात. तर आता जरी लॉकडाऊन असेल तरी भक्त ज्यांना संभव असेल शक्य असेल प्रत्यक्ष मला भेटून वगैरे आपण चर्चा करून याच्याविषयी माहिती आपण सांगू शकतो आणि हा आपला संक्षिप्त कार्यारंभ जो आहे तो आपण चालू करू शकतो. तर सर्व भक्तांना पुन्हा एकदा विनंती आहे. तर आजच्या या पवित्र दिवशी तर भगवंतांच्या चरणी आपण ही प्रार्थना करूया की अशा प्रकारे जे आपल्यासाठी जे आवश्यक आहे भगवंतांची शुद्ध भक्ती, भगवंतांचं शुद्ध हरिनाम जे आहे, तर त्याच्याप्रती रुची प्रेम जे आहे ते आपल्या हृदयामध्ये येऊन आपण भगवंतांच्या लीला समजून घेऊ शकू आणि त्याचा जो प्रचार आहे यथाशक्ती आपण जास्तीत जास्त समाजामध्ये पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण भगवत चरणी आजच्या दिवशी प्रार्थना करू. आपण जय श्री राधा गोविंद भगवान की, जय श्री प्रभुपाद की, शरद पौर्णिमा महोत्सव की, जय.